स्तोत्र संहिता अध्याय 50 आसाफाचे स्तोत्र। देवाधिदेव परमेश्वर बोलला आहे। त्याने सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत पृथ्वीला हाक मारली आहे। सौंदर्याचा केवळ कळस असा जो सियोन डोंगर, त्यावरून देव प्रकाशला आहे। आमचा देव येत आहे, तो उगा रहावयाचा नाही। त्याच्या पुढे अग्नी ग्रासित चालला आहे। त्याच्या भोवती मोठे वादळ सुटले आहे। त्याने आपल्या लोकांचा न्याय करावा म्हणून तो वर आकाशास व पृथ्वीस हाक मारून म्हणतो, ज्यांनी यज्ञ करून माझ्याशी करार केला आहे त्या माझ्या भक्तास माझ्याजवळ एकत्र करा। आकाश त्यांची न्यायपरायणता प्रगट करीते। देव स्वतः न्याय करणारा आहे। माझ्या लोकांनो, ऐका, मी बोलत आहे। हे इस्रायला, मी तुला प्रतिज्ञापूर्वक सांगतो, मी देव तुझा देव आहे। तुझ्या यज्ञासंबंधाने तर मी तुला बोल लावित नाही। तुझे होमबली माझ्यापुढे नित्य आहेतच। तुझ्या घरचा गोऱ्हा किंवा तुझ्या मेंढवाड्यातले बोकड मी घ्यावयाचा नाही, कारण वनातील सर्व पशु, हजारो डोंगरावरील गुरेढोरे माझी आहेत। डोंगरावरील सर्व पाखरे मला ठाऊक आहेत आणि रानातील प्राणी माझ्या लक्षात आहेत। मला भूक लागली तरी मी तुला सांगणार नाही, कारण जग व जगातले सर्व काही माझे आहे। बैलाचे मांस मी खाणार काय? बोकडांचे रक्त मी पिणार काय? देवाला आभाररूपी यज्ञ कर, परात्परापुढे आपले नवस फेड आणि संकटसमयी माझा धावा कर। मी तुला मुक्त करीन आणि तू माझे गौरव करशील। दुर्जनाला तर देव म्हणतो, माझे नियम विदित करणारा तू कोण? माझा करार आपल्या मुखाने उच्चारणारा तू कोण? तू तर शिस्तीचा द्वेष करीतोस, माझी वचने मागे झुगारून देतोस। तू चोर पाहिला की तुला त्याच्या संगतीत आनंद होतो। तू व्यभिचारी माणसांचा साथीदार आहेस। तू आपले तोंड दुष्टपणासाठी मोकळे सोडिले आहे। तुझी जीभ कपटाची योजना करीते। तू आपल्या भावाविरुद्ध बोलत बसतोस। तू आपल्या सख्या भावाची चहाडी करीतोस। असे तू केले तरी मी उगा राहिलो। मी तुझ्यासारखाच आहे असे तुला वाटले, तथापि मी तुझा निषेध करीन। मी तुझी कृत्ये तुझ्यापुढे मांडीन। अहो देवाला विसरणाऱ्यांनो, ह्याचा विचार करा, नाहीतर मी तुम्हास फाडून टाकीन। तेव्हा तुम्हास कोणी सोडविणारा सापडावयाचा नाही। जो आभाररूपी यज्ञ करीतो तो माझे गौरव करीतो, आणि जो सरळ मार्गाने चालतो त्याला मी देवाने सिद्ध केलेले तारण प्राप्त करून देईन।